आकाशवाणी स्वाती महाळंक आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज पद्म पुरस्कारांचं वितरण। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातला प्रचार शिगेला। आज जागतिक वसुंधरा दिवस। इस्रायलच्या हवाई हल्ल्यात 20 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू आणि फिडे कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या डी कुकेशची ऐतिहासिक कामगिरी। आता सविस्तर बातम्या। देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान समजल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांचं आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण होणार आहे। राष्ट्रपती भवनात संपन्न होणाऱ्या या पुरस्कार प्रदान सोहळ्यात माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि भरतनाट्यम नृत्यांगना डॉ पद्मा सुब्रमण्यम यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येईल, तर बिंदेश्वर पाठक यांना पद्मविभूषण पुरस्कार मरणोत्तर देण्यात येणार आहे। अभिनेता मिथुन चक्रवर्ती आणि गायिका उषा उथुप यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात येणार असून अन्य पद्मभूषण पुरस्कार विजेत्यांमध्ये समाजसेवक डॉ सीताराम जिंदल, हृदयरोगतज्ञ डॉ तेजस मधुसूदन पटेल आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांचा समावेश आहे। याबरोबरच पद्मश्री पुरस्कारांचं वितरणही राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात येणार आहे। कला, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, औषध, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा यासह विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पद्मसन्मानानं गौरवण्यात येणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाला आता 5 दिवस राहिले असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे। प्रमुख नेत्यांच्या सभा, उमेदवारांच्या पदफेऱ्या, मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी यांना चांगलाच वेग आला आहे। भाजपाचे वरिष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये 2 प्रचारसभा घेतल्या। भविष्यातल्या गरजांनुसार पायाभूत विकास करणाऱ्या एका स्थिर सरकारची देशाला गरज आहे। युवा पिढीच्या स्वप्नांना समजून घेणारं तसंच महिला, शेतकरी, गरीब, आदिवासी, शोषित, मागास वर्ग यांची काळजी घेणारं सरकार जनतेला हवं आहे, असं मोदी या सभेत म्हणाले। भाजपा नेते राजनाथ सिंह यांनी पश्चिम बंगालमध्ये प्रचारसभा घेतल्या। पश्चिम बंगालमध्ये महिला सुरक्षित नाहीत, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीबाबत अल्पसंख्याक समाजात चुकीची माहिती पसरवली जात आहे, असे आरोप त्यांनी तृणमूल काँग्रेस पक्षावर केले। तर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप बालुरघाट इथल्या प्रचारसभेत केला। विरोधी पक्षांच्या आघाडीची बिहारला पुन्हा जंगलराजकडे नेण्याची इच्छा आहे, अशी टीका अमित शहा यांनी बिहारमधल्या प्रचारसभेत केली। भाजपा प्रणित आघाडीच बिहारला विकासाकडे नेऊ शकते, असा विश्वासही शहा यांनी व्यक्त केला। भाजपाचं बोलणं आणि कृती यामध्ये खूप मोठं अंतर असल्याचा आरोप बसपा अध्यक्ष मायावती यांनी उत्तर प्रदेशमधल्या प्रचारसभेत केला। भाजपाच्या स्थिर सरकारमुळे गेल्या 10 वर्षात तिहेरी तलाक पद्धत रद्द करणं, अयोध्येत राम मंदिराची उभारणी यासारख्या गोष्टी शक्य झाल्या, असं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा महाराष्ट्रात झालेल्या प्रचारसभेत म्हणाले। दुसऱ्या टप्प्यात येत्या 26 तारखेला केरळमधल्या 20, कर्नाटकमधल्या 14, राजस्थानमधल्या 13, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधल्या प्रत्येकी 8, मध्य प्रदेशमधल्या 7, बिहार आणि आसाममधल्या प्रत्येकी 5, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमधल्या प्रत्येकी 3, तसंच त्रिपुरा आणि जम्मू काश्मीरमधल्या प्रत्येकी 1 जागेसाठी मतदान होणार आहे। महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं स्वीप अंतर्गत मतदार जागृतीचे विविध उपक्रम सुरू आहेत। या अंतर्गत 75%पेक्षा जास्त मतदान टक्केवारी साध्य करणाऱ्या मतदान केंद्रांचा प्रोत्साहनपर सत्कार करण्यात येणार आहे। यामध्ये मतदान केंद्रांवरील कर्मचारी, पोलीस कर्मचारी, अधिकारी तसंच या गावातल्या अथवा प्रभागातल्या अधिकाऱ्यांचाही सन्मान करण्यात येणार आहे। लोकसभा निवडणुकींच्या अनुषंगानं काल काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीनं एक बैठक घेतली। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, संसदीय पक्षनेत्या सोनिया गांधी आणि अन्य वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। आज जागतिक वसुंधरा दिन आहे। पर्यावरण संवर्धनाच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी आज जगभरात हा दिवस साजरा केला जात आहे। यावर्षीच्या वसुंधरा दिनाची जागतिक संकल्पना प्लॅनेट व्हर्सेस प्लास्टिक अशी आहे। ही संकल्पना प्लास्टिक प्रदूषणाची गंभीर समस्या आणि त्याचे निसर्गावर होणारे हानिकारक परिणाम यावर केंद्रीभूत आहे। गाझा पट्टीतल्या राफा शहरावर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात 22 जण ठार झाले आहेत. यामध्ये 18 बालकांचा समावेश आहे. पॅलेस्टाईनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. गेल्या शनिवारी अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहानं गाझा पट्ट्यातल्या मानवता मदतीसाठीच्या 9 कोटी डॉलर्ससह इस्रायलला 263 कोटी डॉलर्सची मदत मंजूर केली आहे. त्यानंतर लगेचच इस्रायलनं हा हल्ला केला. सुमारे 23 लाख शरणार्थींनी आश्रय घेतलेल्या राफा शहरावर इस्रायल जवळपास रोजच हवाई हल्ले करत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरून हल्ले रोखण्याचं आवाहन होत असतानाही इस्रायल या शहरात लष्करी अतिक्रमण करत आहे. इस्रायल हमास संघर्षात आतापर्यंत 34,000 जास्त पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान इस्रायलनं पश्चिम किनाऱ्यावरची सर्वात मोठी लष्करी कारवाई संपुष्टात आणली आहे. सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान फ्रान्सच्या दौऱ्यावर गेले आहेत. दोन्ही देशातल्या संरक्षण सहकार्याला गेल्या काही वर्षात चांगली गती मिळाली असून ती आणखी वाढवण्याच्या उद्देशानं हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यात जनरल चौहान तिथल्या वरिष्ठ नागरी आणि लष्करी अधिकाऱ्यांसह फ्रान्सचे सरसेनाध्यक्ष जनरल थेरी बखार्ड यांच्याशी चर्चा करणार आहेत. फ्रान्सच्या स्पेस कमांड आणि लँड फोर्सेस कमांडलाही ते भेट देतील. फ्रान्समधले लष्करी प्रशिक्षणार्थी अधिकारी आणि लष्कराच्या संयुक्त अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणार्थींना ते मार्गदर्शनही करणार आहेत. या दौऱ्यात फ्रान्सच्या संरक्षण उद्योगातल्या काही प्रतिष्ठित उद्योगांना भेट देण्याचंही नियोजन आहे. पहिल्या महायुद्धात वीरमरण आलेल्या भारतीय सैनिकांच्या स्मारकाला देखील जनरल चौहान भेट देतील. मालदीवमध्ये काल झालेल्या संसदीय निवडणुकीत अध्यक्ष मोहम्मद मुइझू यांचा सत्ताधारी पीपल्स नॅशनल काँग्रेस अर्थात पीएनसी पक्ष बहुमताच्या दिशेनं वाटचाल करत आहे. मालदीवच्या निवडणूक आयोगाच्या निकालानुसार मुइझूंच्या पक्षानं 86 पैकी 66 जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत पूर्वी अतिबहुमतात असलेल्या एमडीपी अर्थात मालदीवन डेमोक्रॅटिक पार्टीचा दारुण पराभव झाला असून त्यांना केवळ 12 जागा मिळाल्या आहेत. हल्लीच्या संघर्षानं भरलेल्या काळात जागतिक शांततेसाठी सगळं जग भारताकडे आशेनं पाहत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. महावीर जयंतीनिमित्त नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं 2550 भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचं उद्घाटन मोदी यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. भगवान महावीरांच्या मूल्यांप्रती तरुणांचं समर्पण आणि वचनबद्धता हे राष्ट्र योग्य दिशेनं वाटचाल करत असल्याचं द्योतक असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता पुणे ते दानापूर ही विशेष उन्हाळी रेल्वेगाडी सोडण्याची घोषणा मध्य रेल्वेनं केली आहे. ही गाडी दौंड स्थानकावरून सुटेल. पश्चिम रेल्वेनं देखील सुट्ट्यांमधली गर्दी लक्षात घेऊन मुंबई सेंट्रल ते काठगोदाम, मुंबई सेंट्रल ते कानपूर अनवरगंज आणि मुंबई सेंट्रल ते कटिहार या विशेष साप्ताहिक उन्हाळी गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय धावपटू प्रियंका गोस्वामी आणि अक्षदीप सिंग मॅरेथॉन मिक्स्ड रिले प्रकारात 2024 पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. काल तुर्कीमधल्या अंत्याला इथं झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स रेस वॉकिंग सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत या जोडीनं 18 स्थानावर येत हे यश प्राप्त केलं. बुद्धिबळाच्या जागतिक स्पर्धेत 17 भारतीय बुद्धिबळपटू डी गुकेश यानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कॅनडा टोरांटो इथं झालेल्या फिडे कॅन्डिडेट स्पर्धा जिंकणारा तो सर्वात कमी वयाचा बुद्धिबळपटू ठरला आहे. काल झालेल्या अंतिम फेरीत त्यानं ही ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. विश्वनाथन आनंदनंतर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरणारा तो दुसरा भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे. आता जागतिक अजिंक्यपदासाठीची त्याची लढत चीनच्या डिंग लिरेनसोबत होणार आहे. महिलांच्या कॅन्डिडेट स्पर्धेमध्ये चीनच्या टँग होंगेई हिनं विजेतेपद मिळवलं आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज पद्म पुरस्कारांचं वितरण. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातला प्रचार शिगेला. आज जागतिक वसुंधरा दिवस. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात 20 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू आणि फिडे कॅन्डिडेट बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या डी गुकेशची ऐतिहासिक कामगिरी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.